नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 7 अर्ज दाखल, बिनविरोध निवडीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा. आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर 4 डिजिटल साधनांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन. आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर, चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ अपेक्षित. तुकाराम बीज सोहळा भक्तिभावानं साजरा, पैठण इथं नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्प्यात. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची आगेकूच सुरू. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत इंग्लंड उपांत्य लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता 10 राज्यांमधल्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. येत्या 16 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होत असून आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. विद्यमान खासदार रामदास आठवले यांच्यासह ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यावर रामदास आठवले म्हणाले,
या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेतर्फे ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळाली आहे. 7 जागेसाठी विद्यमान खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पुढच्या वर्षी नियोजित जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 4 डिजिटल साधनांचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यात हाऊसिंग लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब ऍप्लिकेशन, HLO मोबाईल ऍप्लिकेशन, स्वगणना पोर्टल, जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली पोर्टलचा समावेश आहे. याचवेळी गृहमंत्र्यांनी जनगणना 2027 महिलांसाठीच्या प्रगती आणि पुरुषांसाठीच्या विकास या शुभंकरचं औपचारिक अनावरण केलं. आर्थिक वर्ष 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज असून चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ अपेक्षित आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात 3.4, उद्योग क्षेत्रात 5.7 आणि सेवा क्षेत्रात 9% वाढीचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा 5,60,964 कोटी तर महसुली खर्च 6,06,855 कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. राजकोषीय तूट 2.7% तसंच महसुली तूट 9% राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या ऋणभारात 11.1% वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात राज्यावर 9,32,242 कोटींचा ऋणभार आहे. राज्याचं दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपये असल्याचं अहवालात म्हटलं आहे. दरम्यान आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सभागृहात सादर करणार आहेत. नागपुरातल्या कारखाना स्फोट प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि सदर कारखाना बंद करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय मेश्राम यांनी आज विधानसभेत केली. कारखान्याचं ऑडिट होऊनही इथं स्फोट होत असेल तर निरीक्षकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. 22 कामगारांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. सरकारच्या उत्तरावर समाधान न झाल्यानं विरोधी पक्ष सदस्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. यावर या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला जाईल असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं. मात्र सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षानं सभात्याग केला. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शुल्क नियमन करणं हेच याचं उद्दिष्ट आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बारामती विमान अपघात प्रकरणी VSR विमान कंपनीच्या मालकाची आज पुणे इथं CID कार्यालयात चौकशी झाली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लक्ष घातलं असून अपघाताच्या सखोल चौकशीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ई चालन पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यातल्या सर्व वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. ही पद्धत महसूल वाढवण्यासाठी नव्हे तर वाहतुकीविषयक नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी सुरू असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. वाहतूकदारांच्या सर्व संघटनांशी समन्वय साधण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व वाहतूकदारांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.
काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य केलेली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज आज भक्तिभावानं साजरा झाला. पुण्याजवळ देहू इथं संत तुकाराम यांच्या मंदिरात हजारो भाविकांनी आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी मंदिरात महापूजा झाल्यानंतर तुकोबांच्या पालखीनं वैकुंठ स्थानाकडे प्रस्थान केलं. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर तुळशीदल आणि फुलांचा वर्षाव केला. परभणी जिल्ह्यातल्या नावकी कातनेश्वरसह अनेक ठिकाणी तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर राम महाराज नांदगावकर यांचा कीर्तन सोहळा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर फुलांची उधळण करण्यात आली. जय जय रामकृष्ण हरी भजनानं परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव 9 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून अंदाजे 12 ते 15 लाख भाविक विविध वाहनानं या उत्सवाकरता येत असतात. या कालावधीत वाहतुकीशी कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणाऱ्या आणि पैठणकडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची आगेकूच सुरूच आहे. लक्ष्यनं आज झालेल्या सामन्यात हाँगकाँगचा बॅडमिंटनपटू अँगस एन जी का लाँग याचा 21-19, 21-23, 21-10 असा पराभव केला. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रॅस्टो या जोडीची लढत हाँगकाँगच्या जोडीशी होणार आहे. इतर भारतीय बॅडमिंटनपटूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडनं काल कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. 16 सदस्यांच्या या समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 2, एमआयएमचे 4 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे. लातूर इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या उपक्रमांतर्गत 74 महिलांनी 3 महिन्यांचं शिलाई प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या 691 कामांपैकी 430 कामे पूर्ण झाली असून 261 कामं अपूर्ण आहेत. या कामांवर 358 कोटी रुपये खर्च झाला असून आणखी 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 ते 22 मार्च दरम्यान जलमहोत्सव राबवण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि बळकट करणं तसंच ग्रामस्थांचा या योजनेत सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं जलमहोत्सव देशभर राबवण्यात येणार आहे. दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरवठा हे जलजीवन मिशनचं प्रमुख उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या खाद्य संस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी इतिहास आणि वारसाप्रेमींना मिळणार आहे. रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थांच्या दुकानं आणि ठेल्यांनी सजलेल्या शहरातील बुड्डीलेन परिसरात इंटकच्या वतीनं शनिवारी 7 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 7 अर्ज दाखल. बिनविरोध निवडीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा. आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर 4 डिजिटल साधनांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन. तुकाराम बीज सोहळा भक्तिभावानं साजरा. पैठण इथं नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्प्यात आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत इंग्लंड उपांत्य लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.